ಬೋಧೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ಸರ್ವಮೇತದ್ರುತಂ ಮನ್ಯೇ ಯನ್ಮಾಂ ವದಸಿ ಕೇಶವ ನಹಿತೆ ಭಗವನ್ ವ್ಯಕ್ತಿಂ ವಿದುರ್ದೇವಾನ ದಾನವಾಹ. ಸ್ವಯಂ ಏವಾತ್ಮನಾತ್ಮಾನಂ ವೇತ್ಥತ್ವಂ ಪುರುಷೋತ್ತಮ ಭೂತಭಾವನ ಭೂತೇಶ ದೇವ ದೇವ ಜಗತ್ಪತೆ. 10ವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯದ 14ವಾ ಆಣಿ 15ವಾ ಶ್ಲೋಕ ಹೇ. या श्लोकाला पार्श्वभूमी आहे अर्जुन भगवंतांबरोबर काही गोष्टी कबूल करत आहे. माझं परमवचन तू ऐक असं भगवंत अर्जुनाला म्हणतात आणि आपला जो विराट महिमा आहे त्या महिम्याविषयी अर्जुनाशी बोलत आहेत. माझं जे स्वरूप आहे ते स्वरूप यथार्थपणे आकलन करण्यासाठी कोणीही समर्थ नाही. देव दानव यक्ष किन्नर कोणीही मला पूर्णपणाने जाणणारा झालेला नाही. अशा प्रकारे स्वतःचा महिमा भगवंत सांगायला या अध्यायामध्ये सुरुवात करतात. त्याच्यावर अर्जुन भगवंतांना म्हणतो की तू जे म्हणतोस ते खरंच आहे. तुम्ही खरंच परम ब्रह्म म्हणजे पलीकडचे अथवा श्रेष्ठ विश्रांती स्थान आहात. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान आपण अत्यंत पवित्र आहात. आपल्या ठिकाणी येणं म्हणजे सर्वात शेवटच्या ठिकाणी येणं. अल्टिमेट परम धाम सर्वांच्या पलीकडची असणारी वस्तुस्थिती म्हणजे ब्रह्म असे तुम्ही आहात. तुम्ही शाश्वत असे पुरुष आहात. दिव्य असे पुरुष आहात. सर्व देवांचे तुम्ही आदि देव आहात. तुम्ही जन्मरहित आहात आणि तुम्हीच प्रभू आहात असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुस्त्वाम ऋषयः सर्वे. आणि सर्व ऋषी तुमच्याबाबत असंच बोलतात. देवर्षीर नारदस तथा ऋषींच्या बरोबर व्यासादिक ऋषी तसंच देवर्षी नारद देखील आतापर्यंत तुमच्याबद्दल हेच बोलत आहेत. जे तुम्ही स्वतःबद्दल स्वतः आता सांगितलं ते आम्ही पूर्वी ऐकलेलं आहे. आता तुम्ही सांगत आहात. तुम्ही एवं गुणविशिष्ट आहात असं तुमच्याबद्दल ऋषी सर्व ऋषी बोलतात. नारद देखील बोलतात. असी तो देवलो व्यासहा. असित देवल आणि व्यास हे सगळे पुण्यपुरुष तुमच्याबद्दल हेच बोलत होते. स्वयंचैव ब्रवीषि मे, आणि आतापर्यंत हे जे सगळे बोलत होते तसं आता तुम्ही देखील माझ्याशी बोललात तुमच्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल. भगवंतांनी अर्जुनाला जो आपल्या स्वतःचा महिमा सांगितला तो महिमा या अध्यायामध्ये सुरुवातीला आलेला आहे. ते श्लोक अतिशय चांगले, अतिशय सुंदर. त्याच्यातला पहिला श्लोक आपण पाहिलेला होता की माझं परम वचन तू ऐक, याचं कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि तुझ्या हिताच्या इच्छेने मी बोलतो आहे. त्याच्यानंतर भगवंत अर्जुनाला सांगतात की नमे विदुः सुरगणाः प्रभवम न महर्षयः. सुरगण सर्व सुर सर्व देव मला यथार्थत्वाने जाणणारे नाहीत, जाणलेलं त्यांनी नाही. माझा जो प्रभाव आहे तो प्रभाव महर्षी देखील जाणले नाहीत यथार्थत्वानी. अहम आदिर ही देवानाम, याचं कारण देवांच्या आधीचा मी आहे ते मला संपूर्णपणाने जाणू शकत नाहीत. महर्षीणांच सर्वशः, देव ही अशी कल्पना आहे की मनुष्यांनी पाहिलेली नाहीये. मनुष्याला महर्षी माहीत असतील पण देव माहीत नाहीत. देव हे मनुष्य नेहमी ऐकून आहे. इंद्र आहे, इंद्राचे सर्व देवगण आहेत, हे सर्व मनुष्य मात्र ऐकून आहेत पण मनुष्यांनी कधी पाहिलेले नाहीत. पण जे पाहिलेले नाहीत आणि आहेत ते देखील मला संपूर्णत्वाने जाणणारे नाहीत. पण मनुष्य मात्र ज्यांना पाहतो, मनुष्य मात्र ज्यांना ऐकतो, मनुष्य मात्र ज्यांचा अनुभव घेतो, त्यांच्यामध्ये महर्षी मात्र येतात. प्रत्येक काळात महर्षी लीला चरित्र करत असतात. अर्जुनाच्या काळात देखील होते. त्यामुळे देवांचं सोडून दे, महर्षी देखील माझा प्रभाव संपूर्णपणाने जाणत नाहीत. मी जसा सर्व देवांचा आदी आहे तसं सर्व महर्षींचा देखील मी आदी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा उदरींचा गर्भू जैसा न देखे आपुलिये मायेची वयसा. मातेच्या उदरात असलेला गर्भ जसं मातेचं वय जाणू शकत नाही, तो नंतर आलेला आहे, तसे हे सर्व माझ्या नंतर आलेले आहेत ते मला संपूर्णपणाने जाणत नाहीत. आणि जळधरा उदधीचे मान, जळचरा उदधींचे मान, जे जळचर आहेत ते आपण केवढ्या विस्तारित अशा जलधीमध्ये आहोत ते जाणू शकत नाहीत. मशका नोलांडवेची गगन तेवी महर्षींचे ज्ञान न देखेची माते. तू ज्यांना ज्यांना श्रेष्ठ म्हणून समजतोस त्या कोणाचंही माझ्या समोर काहीही चालत नाही. मला संपूर्णपणाने जाणणं हे कोणालाच शक्य नाही. मी कवणपा केतुला कवणाचा कई जाहला. मी कोण आहे सर्वांनाच प्रश्न आहे. असा हा आहे तरी कोण? मनुष्य रूपाने दिसतो, पण मनुष्य रूपाने दिसत असला तरी देखील मनुष्याच्या पलीकडे जाऊन कृती करतो. सुख दुःख निंदा स्तुती मान अपमान जन्म मृत्यू याच्या पलीकडचा आहे. हा कोण आहे तरी कोण? मनुष्यासारखा आहे पण देवासारखा उपकार करतो. आम्ही त्याचं काहीही केलेलं नसताना, कोणतीही संभावना कोणताही मान आम्ही त्याचा केलेला नसताना तो आमचं हित करतो. तो कारण हित करता आहे तुक दया सिंधू, कोण आहे हा? कवणाचा कै जाहला, कोणापासून आलेला आहे, कशा करता निर्माण झाला, या निरुती करिता बोला कल्प गेले, अशा प्रकारची चर्चा माझ्या बरोबर करत असताना युग नव्हे तर कल्प नाहीशी होतात, पण कोणालाच आकलन होत नाही। उतरले उदक पर्वत वळघे, पर्वताच्या माथ्यावर पडलेलं आणि पर्वतावरून उतरून ओघळून खाली आलेलं असं पाणी जर परत पर्वत चढेल उलट, जरी झाड वाढत मुळी लागे, झाड वाढत वाढत खाली जाऊन आपल्या मुळांना जाऊन भेटेल, तरी मिया झालेनी जगे जाणीजे माते, असं जर होऊ शकलं तर माझ्यापासून निर्माण झालेलं जग मला जाणेल म्हणजे जाणू शकणार नाही। अशा प्रकारे मी अनादी आहे, आदिरहित आहे, आरंभरहित आहे, सर्व लोकांचा महान ईश्वर मी आहे, असं जो माझ्याबाबत जाणतो, असमूढ समर्थ्येषु सर्व पापैहि प्रमुच्यते, त्याची मूढता संपूर्णपणाने नाहीशी होते, तो सर्व पापांमधून मुक्त होतो, तो स्वतः देह टाकला तरी देखील, मर्त्य असला तरी देखील तो भ्रांतीरहित मृत्यू स्वीकारतो, तेथ राहोनी ठाय ठिके, माझ्या या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन ठाय ठिके उत्तम माझं स्वरूप जाणून, स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा, मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू, ऐसिया माते जो नरू या परी जाणे, तो पाषाणा माझी परीसू, सगळ्या दगडांमध्ये तो मात्र परीस, बाकीचे सगळे दगड, जैसा रसा आतू सिद्ध रसू तैसा मनुष्य आत तो अंशू माझाची जाण, त्या मला कसं जाणायचं असं जर तुला वाटत असेल तर मी ऐसा हे माझे भाव ऐके, मी कसा आहे याच्या संबंधी माझे भाव म्हणजे माझी स्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे तर ती ऐकून घे असं भगवंत सांगतात, आणि भगवंतांनी बुद्धी ही ज्ञान असमोहा क्षमा सत्यम दमः क्षमा सुखम दुःखम भवो अभावो भयमचा भयमेव च अहिंसा समता तुष्टि तपो दानम यशो यशा भवन्ति भावा भूतानाम मत्त एव पृथक विधाहा, हे सर्व माझे भाव आहेत, बुद्धी हा माझा भाव आहे, ज्ञान माझा भाव आहे, संमोहापासून दूर असणं हा माझा भाव आहे, क्षमा सत्य दमः क्षमा सुख आणि दुःख हे माझाच भाव आहेत, माझ्यामुळे माझ्या अधिष्ठानावर सुख आणि दुःख होतात, इत्यादी स्वतःचे भाव सांगितले। सप्त महर्षी आणि चार मनू माझ्या अशा भावाला प्राप्त झाले आणि त्यांच्यापासून सर्व लोकांना माझ्या संबंधीचं ज्ञान प्राप्त झालं। एताम विभूतिम योगंच ममयो वेत्ति तत्वतः सहा अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः। माझ्या विभूती, माझ्या योगाने झालेल्या माझ्या विभूती, भगवंतांच्या पक्षी, योग याचा अर्थ अज, अव्यय, अमर, अक्षय, जन्म मरण रहित असताना आपल्या स्वतःच्या दिव्य शक्तीला धरून मनुष्याकार होणं आणि जगताकार होणं हा भगवंतांच्या पक्षी योग आहे। आणि मनुष्य मात्राच्या अंगाने जर पाहायचं झालं तर आपण मर्त्य असताना, जन्म मरणात सापडलेले असताना, सुख आणि दुःख अनुभवत असताना, पाप पुण्यादी वासनांचा स्पर्श होत असताना, यांच्या पलीकडे जाऊन आपलं स्वतःचं चिन्मय स्वरूप ओळखणं हे मनुष्य मात्राच्या अंगाने योग या सदरात जात। माझा हा जो योग आहे, अनादि असताना, अनंत असताना, अव्यय असताना, अव्यक्त असताना जगत रूप धारण करणं हा जो माझा योग आहे, सहा अविकंपेन योगेन युज्यते। साधकाला मात्र कंपरहित बुद्धी, कंपरहित मन, कंपरहित चित्त, कंपरहित बुद्धी यामुळे मी प्राप्त होतो, तो माझ्या योगाला प्राप्त होतो, याच्यामध्ये काहीही शंका नाही, काहीही संशय नाही, असं भगवंत म्हणतात। सर्वांचा मी प्रभव आहे, सर्व माझ्यापासून निर्माण झालेले आहेत। मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः, असं जाणून मला जे भजतात, माझ्याशी जे एकरूप होतात, असे बुधा म्हणजे बुद्धिमान, भाव समन्विताः ज्यांच्या ठिकाणी अत्यंतिक भाव एकत्र आलेला आहे, असे मत्चित्ता मत्गत प्राणा बोधयंत परस्परम, ते मत्चित्त होतात। मद्गत प्राणः म्हणजे माझे प्राण आणि त्यांचे प्राण जणू एक, असे ते माझ्याशी एकरूपता पावतात आणि परस्परांना बोध देतात घेतात। कथयंतश्च माम नित्यम, नित्य माझ्या कथा ते सांगत राहतात। तुष्यंतीच रमंतीच, अशा रीतीने ते मोठे तुष्ट होऊन राहतात, रमून राहतात। तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम, त्या सतत युक्त राहणाऱ्यांना आणि प्रीतिपूर्वक माझं भजन करणाऱ्यांना ददामी बुद्धियोगम, तम मी बुद्धियोग देतो। येन माम उपयांति ते, की ज्यामुळे ते मला येऊन प्राप्त होतात, मी त्यांना बुद्धियोग देतो। हा खूप महत्वाचा श्लोक इथे आलेला आहे। जेव्हा ज्ञान होतं तेव्हा बुद्धियोगाने होतं असं भगवंतांचं म्हणणं आहे, तो बुद्धियोग त्यांच्या ठिकाणी नसेल तर मी त्यांना देतो असं भगवंत म्हणतात। नवव्या अध्यायात जी आश्वासनं आहेत, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधू एव समंतव्यः सम्यक व्यवस्थितो हि सहा, दुराचार्यातला दुराचारी जरी मला अनन्यहून भजेल तर तो साधू समजला जाईल। क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छती, तो त्वरित धर्मात्मा होतो, त्याचं कारण मी त्याला बुद्धियोग देतो। ज्ञानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसंबंधी असा एक प्रकारचा समज आहे की कोणाही भोळ्या भाबड्याला ज्ञान प्राप्त होईल जर तो अत्यंत प्रेमाने भजेल तर त्याला प्राप्त होईल, पण तो ज्या प्रकारे प्रीतीपूर्वक भजेल ते पाहून त्याला मी बुद्धियोग देतो आणि मग त्याला ज्ञान प्राप्त होईल, असंच भगवंत म्हणतात। कोणीही जेव्हा ज्ञानाला प्राप्त होतो तेव्हा त्याला बुद्धीला बाजूला सारून ज्ञान कधीही मिळणार नाही, असा हा श्लोक सांगतो। त्याच्याजवळ नसेल बुद्धी. अशा प्रकारे स्थिर बुद्धीत राहणाऱ्या असा योग त्याला येत नसेल तर मी त्याला प्रदान करतो, माझ्या कृपेने त्याला तो लाभतो. असं कधीही होऊ शकत नाही की बुद्धी बाजूला ठेवून ज्ञान झालं. ती जी बुद्धी आहे ती बुद्धी भगवंताला शरण जाणारी आणि ज्या बुद्धीमध्ये भगवंत आकलन होतो ती बुद्धी माझ्या कृपेने त्याला लाभते आणि त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लळेयाची या बाळका किरीटी, गवसणी घालूनी स्नेहाची दिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. अत्यंत प्रेम असलेल्या आपल्या बाळाच्या आणि नुकतं चालायला पळायला शिकलेलं आहे अशा बाळाच्या पाठीमाग ते पडू नये म्हणून आपल्या प्रेमाची स्नेहाची दृष्टी त्याची गवसणी करून सतत त्याच्याकडे लक्ष ठेवून जशी त्याच्या पाठोपाठ त्याची माऊली धावत असते तसा या भक्ताच्या पाठोपाठ मी धावतो. ते जो जो खेळ दावी तो पुढे सोन याचा करुणी ठेवी, तैसी उपासतेची पदवी पोषित मी जाये. त्याच्या उपासनेची जी पदवी आहे त्या पदवीचं मी पोषण करतो. ती पदवीचे मी पोषके, ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विशेखे आवडे करू. तरी भक्तासी माझे कोड, उलट भक्ताला मी त्वरित बुद्धियोग देतो. जो तथाकथित बुद्धिवादी आहे आणि तर्क लढवत बसतो त्याला फारच कठीण बुद्धियोग मिळणं, त्याचं फार अवघड, कारण त्याला त्याच्या बुद्धीचा अभिमान असेल, त्याला त्याच्या बुद्धीचा अहंकार असेल. त्याची बुद्धी मतबुद्धी, माझी स्वतःची बुद्धी अशी भावना असेल. पण भक्ताची बुद्धी ही त्वत बुद्धी होते, तू म्हणशील तसं. असं जो जाणणारा भक्त असतो, असं जो म्हणणारा भक्त असतो, त्याची बुद्धी मी अधिकाधिक सूक्ष्म करत नेतो. पण भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड, तो माझ्याशी अनन्य व्हावा अशी मलाही इच्छा असते. का? याचं कारण, जे प्रेमळाचे साकड आमुची आघरी. तेवढी कमतरता मला जाणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये असते. आपल्या बुद्धीचा भरोसा ठेवून, आपल्या तपाच्या बळावर, आपल्या साधनांच्या बळावर मला जाणायचा प्रयत्न करणं ही माझ्यावर बळजबरी नाही काय. जे शरण येतात, जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझ्याशी अनन्य होऊ इच्छितात, अशांची मला चाड आहे. असं असल्यामुळे मी त्यांना बुद्धियोग देतो. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाची वाहणी केले. स्वर्ग मोक्ष हे मार्ग त्याला चालण्यासाठी म्हणून मी निर्माण केले. आम्ही अंगही शेखी वेचिले लक्ष्मीयेसी, आम्ही आमचं सर्वस्व अंग लक्ष्मीला अर्पण केलं. बरी आपण पे वीण एक जे तैसेची सुख साजुक, माझ्या स्वतःच्या देहाच्या अहंते खेरीज असलेलं माझं जे साजूक सुख होतं ते मात्र सप्रेमळालागी देख ठेविले जतन. ते मात्र जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकरता मी जतन करून ठेवलं, केवळ त्यांच्याकरता. लक्ष्मी देखील नाही, सर्वात जवळची व्यक्ती देखील नाही. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेवो आपण यासाठी. या बोली बोली जत गोष्टी तैसी आनवती का. त्यांच्यावर मी अनुकंपा करतो, त्यांच्यावर मी अनुग्रह करतो, मी त्यांना बुद्धियोग देतो तोही कसा देतो, त्यांच्यावर मी अनुग्रह करतो, त्यांच्या अनुकंपेमुळे त्यांच्या ठिकाणी जो अज्ञानजन्य तम असतो, अंधकार असतो, तो मी दूर करतो, त्यांच्या ठिकाणी मी आत्मभाव निर्माण करतो की ज्या आत्मभावानी ज्ञानदीपेन भास्वता, ज्ञानदीपानी जसं वस्तू प्रगट होते तसं मी त्यांना प्रगट होतो, अशा प्रकारचा बुद्धियोग मी त्यांना देतो। म्हणून मज आत्मयाचा भावो जीही जियावया केला ठावो, एक मी वाचोनी वावो येर मानिले जीही, तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा, मग मीची होऊनी दिवटा पुढा पुढा चाले। त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मशाल जी होऊन मी त्यांच्या पुढे जातो, रस्ता दाखवत त्यांना घेऊन जातो, माझ्याचकडे माझ्याच आयुज्याच्या जवळ। अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशू निघाली परवती तया करी, ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे। बोलिले जेथ पुरुषोत्तमे, जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्याकरता मी एवढं सगळं करतो, असं जेव्हा त्या पुरुषोत्तमानी प्रेमळाच्या प्रियोत्तमानी सांगितलं, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणत असे। अर्जुन काही व्यासांसारखा ज्ञानी नव्हता, महर्षींसारखा नव्हता, नारदांसारखा नव्हता, त्याला ज्ञान होण्याची कशी शक्यता? मी अशांना ज्ञान देतो असं भगवंत म्हणतात, मी दिवटा घेऊन त्याच्या समोर चालतो, असं जेव्हा भगवंत म्हणाले तेव्हा अर्जुन मनोधर्माने मी निघून गेलो असं भगवंतांना म्हणाला। हा हो जी अवधारा भरा भला केरू फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू। माझ्या संसाराचा केर कचरा तुम्ही आता चांगला फेडून टाकलात, मोकळा केलात, परत परत जन्माला येणं, जननी जठर जोहरा, त्या भुयारात वारंवार सापडायचं, त्याच्यापेक्षा मी वेगळा झालो, तुम्ही मला वेगळं केलं। जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवड तसे। माझं हे जे जन्मलेपण आहे ज्ञानातलं, ते आता मी पाहिलं, आजी आयुष्या उजवण जाहली, माझी या दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे, आता येणे वचन तेजाकारे फिटले, आतील बाहेरीला अंधारे, म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे। खरोखरच तू परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमो भवान असेच आपण आहात। पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम, हे मला पटलं। सर्व ऋषी आतापर्यंत मला हे सांगत होते, महर्षी सांगत होते, असित देवल व्यास तुझ्याबद्दल हे असंच सांगत होते, तू स्वतः देखील तुझ्याबद्दल असंच सांगितलंस, पण ते सांगणं झालं, पटणं हे माझं मी करायला पाहिजे होतं। मी तुम्हाला सांगितलं ही एक गोष्ट झाली, पण तुम्हाला समजली अथवा तुम्हाला पटली ही तुमच्या ठिकाणी घडणारी गोष्ट आहे। मी नुसतं सांगून चालत नाही, तुम्हाला ते पटणं गरजेचं असतं। तू स्वतः मला हे सांगितलंस, पण आता मला पटलं हे जास्त महत्वाचं आहे. नारदासी तर देवल तर सांगत होतेच, ऋषी सांगत होतेच, महर्षी सांगत होतेच, स्वतः तूही तुझ्या स्वरूपाबद्दल सांगितलंस, तरी देखील जोपर्यंत मला ते पटत नाही तोपर्यंत त्या सांगण्याचा उपयोग काही नाही. दुसऱ्यांनी सांगणं ही तर साक्ष असते. स्वतःची अनुभूती ही एक विशेष गोष्ट असते. म्हणून तर आतापर्यंत व्यासांनी सांगितलं पण आपल्याला त्याचं काय झालं? काही नाही. आचार्यांनी सांगितलं आपण त्याच्याबद्दल काय केलं? काही नाही. कारण आपल्याला जोपर्यंत आपल्या बुद्धीत प्रकाश पडत नाही तोपर्यंत भले व्यासांनी सांगितलं उपयोग काय, समजलं सांगितलं ते, याचा अर्थ त्यांचे शब्द कानावर आले. कृष्णमूर्ती म्हणून म्हणायचे की व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज उपनिषद टू यू, व्हॉट इज बायबल टू यू. बायबल पुष्कळ आहे आणि तुम्ही कुठं आहात ते ऐकलं तुम्ही तरी उपयोग काय झाला? गीता गीतेच्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या ठिकाणी. गीता सांगतेच आहे, असित देवल व्यास सांगतातच आहेत, पण त्याचा उपयोग काही नसतो. स्वतः भगवंत सांगतायत पण त्याचा उपयोग काही नसतो. त्याचा उपयोग कितपत असतो याचं ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तू तुझ्याबद्दल जे सांगतोस अनेकांनीही सांगितलेलं आहे, पै अनेकही एकी परी ये प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते, तुझ्याबद्दल अनेक ऋषींनी मला असंच सांगितलेलं होतं. परी तया सांगितलेयाचे साचपण हे आता माझे देखतसे अंतकरण. पाण्याबद्दल कितीही सांगितलं तरी देखील पाणी प्यायल्याशिवाय काय उपयोग आहे? जे कृपा केली आपण म्हणून देवा, एरवी नारदू अखंड जवळा ये. नारद कित्येक वेळेला आमच्या प्रासादात येऊन गेले, तोही ऐसेची वदनी गाये, ऐसेची वचनी गाये, याच वचनांमध्ये ते तुझी स्तुती गात असत. परी अर्थ न बुजवनी ठाये, गीत सुखची ऐको. पण त्याच्या अर्थाकडे आमचं लक्ष जात नव्हतं, त्यांचं गाणं गोड वाटायचं, गीत सुख आम्ही ऐकत होतो. म्हणून एक भजन, एक अभंग खूप चांगला म्हटला हे निराळं, त्याची गायकी आवडली हे निराळं, आणि त्याच्या अर्थाकडे लक्ष जाणं आणि तो अर्थ भावणं ही अजून वेगळी गोष्ट आहे. जी आंधळेयाच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तीही वोतपलीची घ्यावी वाचूनी प्रकाश उकायचा. त्यांना जास्तीत जास्त उष्णता मिळेल आंधळ्यांच्या गावी जर सूर्य गेला तर प्रकाश कसा मिळेल? परी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागांगेसी जे मधुरता. वाह 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 असं आम्ही करत होतो. रागांग गाची जी मधुरता होती त्यामुळं तेची फावे येर चित्ता न लगे काहीची. पै असिता देवलाचे नि मुखे मी एवं विधा तुते ऐके. परी तई बुद्धी विषय विखे धारिली होती. तेव्हा विषयरूपी विषानी आमची बुद्धी चांगली घेरलेली होती, त्यामुळं आमच्या मनामध्ये दुसऱ्याच गोष्टीची आस आणि ते जे सांगताहेत ते तितकं आत जातच नव्हतं. विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. विषयाची अशी एक गंमत आहे की त्याचा ध्यास जर लागला तर तुम्ही कुठेही बसलेले असलात तरी देखील स्मरण मात्र होतं विषयाचं. आणि हे आणिकांचे काय सांगावे, रावळा येऊनी व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगितले. आमच्या घरी येऊन व्यासदेवांनी स्वतः तुझं स्वरूप आम्हाला सांगितलं. परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नभे या बुद्धी उपेक्षिला. अंधारात चालता चालता पायाला काहीतरी अडथळा आला, पाहिलं तर एक वाळूचा गोटा असं समजून आम्ही तो लाथाडून टाकला, पण तो चिंतामणी होता. आमचा आमच्याजवळ जर प्रकाश नसेल तर दुसऱ्यांनी सांगितलेलं समजत नाही. पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी तैसी व्यासादिकांची बोलणी तिया मजपाशी चिद्रत्नांची या खाणी तरी उपेक्षिल्या जात होती तरणी तुझ घेण कृष्णा सर्वमेत द्रुतम मन्ये यन्माम वदसी केशव. जे तू आता सांगितलंस ते तसंच आहे, हे मला आता मात्र समजलं. नाही ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवा, हा तुझी खरी व्यक्ती खरं प्रगटीकरण, देव आणि दानव कोणीही जाणत नाहीत हे मला आता कळलं. स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगत्पते. तू स्वतःच स्वतःला संपूर्णपणाने जाणतोस हे मला समजलं. आणि तुझं हे व्यापक यथार्थ स्वरूप इतर कोणीही संपूर्णपणाने जाणू शकत नाही हेही माझ्या लक्षात आलं. तू भूत भावन आहेस, तू सर्व भूतमात्रांचा ईश आहेस, तू देवांचाही देव आहेस, तू जगतपती आहेस, तू सर्व जगताचा मालक आहेस हे मला आता समजलं. अर्जुन म्हणतो ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले. वाक्यरूपी सूर्याची किरण तुझी आता पसरली आणि ऋषी मार्ग होते जे कथिले आणि पूर्वी ऋषींनी जे मार्ग सांगितलेले होते त्यांच्यावर आता खरा प्रकाश पडला. तया आघवियांचे फिटले अनोळखपण, त्या मार्गांचं अनोळखपण आता फिटून गेलं, नाहीसं झालं. जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल, त्यांचं बोलणं हे ज्ञानाचं बीज होतं हे खरं होतं आणि माझ्या हृदयरूपी भूमीमध्ये आधीच पडलेलं होतं. वरी ये कृपेची जाहली ओल, आता तुझ्या कृपेचा गारवा तुझ्या कृपेची ओल तिथं प्राप्त झाली म्हणून संवाद फळेशी उठले. अहो नारदादिका संता त्यांची या उक्तीरूप सरिता मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा. नारदादिक संतांच्या उक्तीरूप सरिता म्हणजे ज्या नद्या होत्या आता तुझ्याशी जो संवाद सुख मला मिळत आहे त्यामुळे माझ्या असं लक्षात येतं की त्या नद्या ज्या ठिकाणी येऊन मिळतात तो सागर आता मीच आहे, माझ्या ठिकाणीच त्या येऊन मिळत आहेत. आता त्यांचे खरे अर्थ मला उलगडायला लागलेले आहेत. मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा. प्रभू आघवेची जेणे जन्मे जी पुण्य केली मिया उत्तमे. आघवेची म्हणजे याच जन्मात नाही तर याच्या आधी झालेल्या कैक जन्मांमध्ये, सर्व आघव्या म्हणजे सर्व जन्मांमध्ये मी जी जी काही पुण्य कर्म केली असतील तयांची न ठकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा, जर तुम्ही भेटला नसतात तर त्या पुण्यकर्मांचा काही उपयोग झाला नसता. तुम्ही मागच्या जन्मात भेटला असतात तर तेव्हाच नसतं का परिपूर्ण झालं? इतकी जन्म नुसती पुण्यकर्म घडली, तुम्ही भेटल्याशिवाय काही घडत नाही. एरवी वडील वडिलांचे नि मुखे, मी सदा तू ते ऐके. म्हणून आमचे वडील वाड वडील भीष्मादिक यांच्या ते सर्व तुझे भक्त, त्यांच्याकडून तुझी स्तुती मी आतापर्यंत ऐकतच होतो. भीष्मांची अग्रमानाने पूजा करावी राजसूय यज्ञात असा प्रस्ताव युधिष्ठिराने दिला स्वतः. भीष्मांनी सांगितलं की व्यास इथं असताना माझी अग्रमानाने पूजा करण्याचं कारण नाही. आणि व्यास असं म्हणाले की स्वतः परमात्मा आम्ही तर जाणतो, पण जो आहे वस्तुतः परमात्माच आहे असा इथं उपस्थित असताना, सगळे आपण त्याचे भक्त असताना त्याचीच आदरमानाने पूजा व्हावी. आणि भीष्म म्हणाले की व्यास म्हणतायत ते कराय, आपण सगळे या गोविंदाचेच अनुचर आहोत, भक्त आहोत, असं सगळं मी ऐकत होतो आतापर्यंत. हे का बोलतायत ते कळत नव्हतं. तुझं स्वरूप त्यांनी जाणलं असेल पण मला समजलेलं नव्हतं. तरी कृपा न कीजेची तुवा एके तव नेणवेची काही, म्हणून भाग्य जरी सानुकूळ झालिया केले उद्यम सदा सफळ. भाग्य जर अनुकूल असेल तर तुम्ही कोळसे विकायला सुरुवात केली तरी देखील कोट्याधीश होऊ शकता. तुमची सुरुवात कोळसे विकण्यापासून झाली तरी देखील, किरकोळ कामं तुम्ही सुरू केली तरी देखील, माझ्या माहितीचा एक आमच्या नात्यातच होता तो, नानांना माहिती आहे, वाळूचे ट्रक मोजायला आणि वाळू किती आली याचा हिशोब ठेवायला एका बिल्डरनी त्याला ठेवला. तो पुढे बिल्डर झाला, त्याने कितीतरी ओनरशिप सोसायट्या गेला देखील तो आता नाहीयेही. भाग्य जर अनुकूल असेल, भाग्य जरी अनुकूल, तर जो काही उद्योग हातून घडतो त्याच्यातून अशी अप्रतिम मार्ग निघून जातो की तो कुठल्या कुठे जातो. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे, भाग्य जर भरभराटीला आलेलं असेल तर उद्योगाचं मिश राहतं केवळ, तो जणू जगतात राजा होऊन जातो इतका मोठा होतो. समृद्धी जात आपैसे घर रिघे, आणि हेच जर भाग्य नसेल तर घालू तिथं नुकसान, हात घालू तिथं नुकसान, पैसे जाणं एवढंच हातात राहतं. अर्जुन म्हणतो भाग्य जर अनुकूल असेल तर झालिया केले उद्यम सदा सफळ. भाग्य अनुकूल जर झालं तर केलेला उद्योग नेहमी यशस्वी होतो, कुठलाही हात घाला यशच मिळतं. पैसे श्रुताधीत सकळ, जे ऐकलेलं आहे ते, जे सर्व ऐकलेलं आहे ते गुरुकृपासाच, गुरुकृपा असेल तरच ते फळतं. जी बन करू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडूनी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी जई वसंतूप आहे. झाडाला कितीही खत द्या, पाणी घाला, पण वसंत येत नाही तोपर्यंत फळ जसं मिळणार नाही. फळ मिळणं हे वसंत ऋतू आला की होतं. अहो विषमा जई ओहट पडे, तई मधुरते मधुर आवडे, तई रसायने तई गोडे जई आरोग्य देही. विषमा जई ओहट पडे, तई मधुरते मधुर आवडे. जे गोड आहे ते गोड लागेल, पण त्याचा शरीरावर गोड परिणाम होईल असं नाही. तई रसायने तई गोडे जई आरोग्य देही. पण देहात जर आरोग्य वस्ती करून असेल, तर तुम्ही जे काही सेवन कराल त्याचे अति उत्तम परिणाम देहावर होतील. का इंद्रिये वाचा प्राण या झाली यांचे तैची सार्थकपण. इंद्रिय आहेत, वाचा आहे म्हणजे जीव आहे, प्राण आहे, या सर्वांचं तेव्हाच सार्थकपण असतं. जई चैतन्य येऊन आपण संचरे माझी, या सर्वांमध्ये जर चैतन्य वास करून असेल तर. नाहीतर प्राण केवळ व्हेंटिलेटरवर चाललाय, उपयोग काय? तो काढला की हा संपला. प्राण खेळतोय आणि व्हेंटिलेटर काढला तर क्षमतेच्या 25% श्वासोश्वास केवळ जमतो आहे. म्हणजे प्राण आहे, मोठ्या मुश्किलीनी छाती वर खाली होते आहे, पोट हलत आहे, श्वास घ्यायला कष्ट पडत आहेत, सगळी इंद्रिय जाग्यावर आहेत, डोळे आहेत, जीभ आहे. या सर्वांच्या ठिकाणी जर चैतन्य काम करत असेल तर उपयोग. तैसे शब्द जात आलोडिले, अथवा योगादिक जे अभ्यासिले ते तैची म्हणो ये आपुले, जई सानुकूल श्री गुरु. जर सद्गुरु अनुकूल असतील तर या सगळ्याचा उत्तम परिणाम. जर सद्गुरु अनुकूल नसतील तर योगाचा अभ्यास शुष्क होऊन जातो. शास्त्रांचा अभ्यास आनंद देत नाही. पण जर सद्गुरु अनुकूल असतील तर खुडा मिळतात की अरे हीच गोष्ट शास्त्रात सांगितली, किती आनंद आहे. उपनिषद म्हणतात की हे जे मूर्धनी आकाश आहे, बाहेरच्या आकाशासारखंच एक आकाश मस्तकामध्ये आहे. बाहेर जसे चंद्र तारे आहेत, तसेच चंद्र तारे तिथं देखील आहेत. त्या आकाशाच्या ठिकाणी एक सूक्ष्म ठिकाण आहे जाणीवेचं. त्या जाणीवेच्या ठिकाणी, त्या जाणीवेला जाणलं असता सर्व जाणल्यासारखं होतं, सर्व आकाशाचं आकलन होतं, तो ज्ञानी होऊन जातो. आपण म्हणतो खरंच आहे, खरंच आत एक आकाश आहे. त्या आकाशाच्या ठिकाणी जर जाणीव शक्तीला आपल्या स्वतःची जाणीव झाली तर आत्मबोध होतो, खरं आहे. आणि गुरुकृपा नसेल तर हे शब्द काय बाहेरचं आकाश आहे तसंच आत आकाश आहे कोण जाणे. काहीतरी उपनिषद अवघड होऊन बसली आहेत असं आपण म्हणायला सुरुवात करतो. ऐसीये झालीये प्रतीतीचे नि माझे, अर्जुन निश्चयाचे नि नाचू तसे भोजे, देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. परी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देव दानवांची ये मती जोगा नवसी. हे भक्त भावानी म्हणतोय, शिष्य भावानी म्हणतोय, सख्य भावानी म्हणतोय, सगळं एकत्र आहे. एकाच वेळेला जाणीव आहे की हा माझा मित्र आहे, त्याच वेळेला जाणीव आहे की हा माझा मामे भाऊ आहे, त्याच वेळेला जाणीव आहे की हा आमचा तारणहार आहे, सखा आहे. तुझे वाक्य व्यक्ती न येता, जो आपुलिया जाणे जाणीवा, तो कहीची नव्हे हे मत भावा भरवसेनी आले. आपल्या जाणीवेनी जो जाणीवेला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तो कहीची नोहे, काहीच नाही, कुठंच पोचू शकत नाही. हे अत्यंत भरवशानी मला समजलं. इथं आपुले वाढपण जैसे आपणची जाणीजे आकाशे. आपण किती मोठे आहोत हे आकाशच, आकाशानीच जसं जाणावं आपल्या स्वतःच्या संबंधी. का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे, किंवा मी कशी भरीव आणि कशा प्रकारची आहे हे एक पृथ्वीच जशी समजते स्वतःला, दुसरं कोणीही नाही. बाकीच्यांना ते संशोधन आहे. सर्व समजलं असं कोणी अजून म्हणू शकत नाही. पैसा आपुलिये सर्व शक्ती तुझ, तूची जाणसी लक्ष्मीपती. येर वेदाधिक मती मिरवती वाया. आम्ही लिहिलेले आहेत ते एका कोणीतरी ज्याची देहबुद्धी गेलेली आहे अशा व्यक्तीनी जे लिहिलं ज्ञानासंबंधी ते वेद म्हणून प्रसिद्ध झालं. पण ते त्याला आकलन झालेलं होतं. तूच तुला खऱ्या अर्थाने जाणतोस. वेदाधिक मती मिरविती वाया. आम्ही जाणलं हे मिरवणारे पुष्कळ आहेत. हा गाभ मनाते मागा सांडावे, पवनाते वावी मवावे, आदी शून्य तरोनी जावे केवते बाही. एकदम ध्यानाची सखोल प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या तोंडी घातली. मनाला मागं सारणं म्हणजे मनाचं अमन होणं, आणि दीर्घ अमन अशा स्थितीमध्ये मनरहित, विचाररहित, शब्दरहित, तरंगरहित, निष्कंप चैतन्याच्या स्थितीमध्ये. पवनाते वावी मवावे, श्वास देखील थांबून जावा, वाव होऊन जावा, शून्य होऊन जावा, केवल कुंभकाची स्थिती लाभावी. एवढं झाल्यानंतर एक शून्य निर्माण होतं, त्याला त्यांनी आदी शून्य म्हटलेलं आहे. काहीही नाही अशी स्थिती लक्षात येते. ते आदी शून्य तरोनी जावे, ते आदी शून्य देखील ओलांडावं आणि मग परमात्म्याची प्राप्ती व्हावी. केऊ ते बाही हे स्वतःच्या शक्तीने कसं करणार. तैसे हे तुझे जाणणे आहे. ते जेव्हा होतं तेव्हा कृपेनीच होतं. तसं तुझं हे जाणणं आहे ते तुझ्याच कृपेनी मला प्राप्त झालं. म्हणून कोणाही ठाऊके नोहे, आता तुझे ज्ञान होये तुझची जोगे. बरोबरच आहे ते, कोणालाही वेगळेपणाने जाणता येणार नाही. तुझं ज्ञान आहे ते तुझ्या जोगत आहे, ते तू संपूर्णपणाने जाणतोस. जी आपण या ते तूची जाणसी, आणि का ते सांगावयाही समर्थ होसी. तू स्वतःला परिपूर्ण जाणतोस, त्यामुळे मी एवं गुण विशिष्ट आहे हे सांगायला देखील तूच एकमेव समर्थ आहेस. बाकी तुझ्याबद्दल कीर्तन करतील, पण तू स्वतःबद्दल सांगशील. तरी आता एक वेळ घामपुसी आरतींची आहे निडळींचा. माझी जी आर्तता आहे, तुला जाणण्याची उत्सुकता आहे, माझ्या निडळींचा, आरतीच्या निडळींचा घाम आता तू पुसावास. हे आई केले की भूत भावना. मी म्हणतोय ते ऐकलंस ना. त्रिभुवन गज पंचानना, त्रिभुवन रूपी गजासमोर तू पंचाननासारखा, म्हणजे सिंहासारखा असा असणारा सकळ देव देवतार्चना जगन्नायका. जरी तुझी थोरी पाहत आहो, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य न हो. समजलं मला. तुझी थोरवी मला समजते आहे, आणि तुझ्या जवळ उभं राहायची देखील योग्यता नाही हेही समजत आहे. या शोच्यता जरी विनऊ बिहो असं असलं तरी देखील आता जर विनंती करण्यासाठी जर भ्यालो तर पुढचं ज्ञान तुझ्यापासून घेण्यासाठी दुसरा उपायही नाही, तूच सांगणं आवश्यक आहे. तरी अन उपायो नाही, भरिले समुद्र सरिता सहूकडे. वेद उपनिषद शास्त्र ग्रंथ शब्द रूपी अरण्य महाजाल चित्त भ्रमणकारकम असं सर्वत्र ज्ञान भरून राहिलेलं आहे हे खरं आहे. भरले समुद्र सरिता चहूकडे परी तेन बापते बापियासी कोरडे. चाटकाला त्याचा काही उपयोग नाही. का जे मेघवनी थेंबुटा पडे तई पाणी की तया. मेघातून थेंब पडेल तेच त्याच्या दृष्टीने पाणी, बाकी पाण्याचा त्याला जसा उपयोग काही नाही. तैसे श्री गुरु सर्वत्र आधी, तसं श्री गुरु सगळीकडे असतील आहेत. परी कृष्णा आम्हा तूची गती. पण तूच आम्हाला उपयोगी हे असो मज प्रति विभूती सांगे. मला तुझा भाव सर्वत्र ठळकपणाने कुठं कुठं आहे ते तू मला सांग, की जेणेकरून ती वस्तू पाहिली की मला तुझी आठवण येईल. मी तुला विसरतो वारंवार, तुझ्या ज्ञानाला विसरतो, विषयामध्ये आकर्षित होतो. या जगतामध्ये असणाऱ्या ठळक ठळक गोष्टी जर तू मला सांगितल्यास तर त्या पाहून मला तुझी आठवण होईल, आणि तू देवतांचा देखील कसा आदी आहेस तेही मला आठवेल. मग मला माझ्या स्वरूपाचीही आठवण होईल, मी तुझ्याशी एकरूप आहे हेही मला समजेल. म्हणून तू मला विभूती सांग. मोठा प्रेमळ असा हा संवाद सख्य भक्तीच्या अंतर्गत घेतला. हा सख्य भक्ती आणि खरं म्हणजे शरणागत पूर्ण शरणागत भक्त याच्या सांध्यावर असणारा असा श्लोक किंवा निरूपण आहे. पण आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी सखा या भावाने असणारा अर्जुन कशा रीतीने अनन्य होता आणि एकमेव सद्गुरु शरण कसा होता याचं मोठं सुंदर असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओव्यांमधून केलं. म्हणून सख्य भक्तीच्या अंतर्गत हे श्लोक घेतले. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.